मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यस्कृपा त्वं अहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणि नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुण्यारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समरथं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः मीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी पारहस्ते किल एकनाथसदृशो वृत्तौ दुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदं ఉత్తుంగధిం వత్సలం సోహం బోధశుచిద్వపూర్ణ సతతం తుర్యత్వమాసాదితం వందే త్వాం మకరందనాథయతిలం రక్షస్వదీనాంకితం. బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ. పరమహంసు సద్గురు స్వామీ స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంసు సద్గురు స్వామీ మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ. పరమహంసు సద్గురు స్వామీ మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. శుభ సంతన కీ జయ. జయ జయ రఘువీర సమర్థ.
మావళవీత విశ్వాభాసు నవల ఉదయలా చండాంశు అద్వయాబ్జని వికాసు వందు ఆతా జో అవిద్యా రాతి రుసోనియా గిళి జ్ఞానా జ్ఞాన చాందనియా జో సుదిను కరి జ్ఞానియా స్వబోధాచా జణె వివళతీయ సవళే లాహోని ఆత్మజ్ఞానాచే డోళె సాండితీ దేహాహంతేచీ అవిసాళే జీవ పక్షీ లింగ దేహ కమళాచా పోటీ వేచూ తయాచిద్ భ్రమరాచా బందీ మోక్షు జయాచా ఉదయిలా హోయ శబ్దాచీ ఆసకడీ భేద నదీచా దోహీ థడీ ఆరడాచే విరహ వేడీ బుద్ధి బోధూ తయా చక్రవాకాంచే మిథున సామరస్యాచే సమాధాన భోగవీ జో చిద్ గగన భువన దివా. ఇప్పటిపర్యంత మాగచ్చా వేళ ఆపలా ఝాలేలా హోతా. हा सद्गुरु रूपी सूर्य नवल सूर्य ज्याच्या जीवनामध्ये उगवतो उदयाला येतो त्याच्या जीवनामध्ये विश्वाभास मावळून जातो. सूर्य उगवतो तेव्हा विश्वाभास खरं म्हणजे प्रगट होतो, पण सद्गुरु रूपी सूर्य ज्याच्या जीवनामध्ये उगवतो त्याचा विश्वाचा आभास नाहीसा होतो. विश्वाचा आभास नाहीसा होतो प्रथम उन्मनीमध्ये. ध्यानामध्ये जेव्हा उन्मनी स्थिती प्राप्त होते तेव्हा विश्वाभास नाहीसा होतो. ध्यानामध्ये जेव्हा सर्व इंद्रिय बंद होतात त्यावेळेला विश्व हे मनोमयच असत. मनात विश्व असत, बाहेरचं जे विश्व आहे ते विश्व उपस्थित असतानाच जेव्हा इंद्रिय बंद होतात आणि बाहेरच्या विश्वाची ताटातूट होते तेव्हा सगळं विश्व बाहेरचं जसंच्या तसं मनामध्ये ठासून भरलेलं असत आणि बाहेरच्या विश्वाचा पण आपल्या मनामध्ये आपण प्रत्यय घेत असतो. हे बाहेरचं विश्व ध्यान समयी केवळ मनावर अवलंबून असत. ध्यानाच्या वेळेला जेव्हा वृत्ती नाश होतो, वृत्ती लोप होतो, वृत्तींचा लय होतो आणि पाठोपाठ वृत्ती शून्यता प्राप्त होते, दीर्घकाळ वृत्ती रहितता येते तेव्हा मनाच्या किंवा वृत्तीच्या नाशाबरोबर हे मनोमय विश्व देखील नाश पावतं आणि विश्वाभास नाहीसा होतो. या नाहीशा झालेल्या विश्वाभासामध्ये अर्थातच आपल्या देहाची असणारी सूक्ष्म जाणीव ती जेमतेम असते नसते असं होताना एक भाग्याचा क्षण असा येतो की तीही जाणीव नाहीशी होते. विश्वाचा आभास नाहीसा होतो, मन नाहीसं होतं, मनाबरोबर देहभावना नाहीशी होते. आणि अशा प्रकारचा नाश झाला हे ज्याला समजतं तो जाणीव रूप मी तिथे शिल्लक राहतो. मन नाहीसं झालं हे सुद्धा कोणीतरी समजणारा असतो, त्याला समजतं की मन गेलं, मनाचा लोप झाला, त्याबरोबर विश्वाचा लोप झाला, आता काही उरलं नाही हे ज्याला कळतं तो केवळ तिथं शिल्लक असतो आणि तो एकत्वानी असतो, त्याच्याखेरीज दुसरा तिथं कोणीच नसतो, तो आपल्या स्वतःला आपण परमात्मा अशा प्रकारे जाणतो, हे जाणणं देखील मनाखेरीज होतं किंवा बुद्धीखेरीज होतं। हे जे जाणणं आहे त्या जाणण्यालाच रिअलायझेशन म्हणजे आतूनच समजणं असं म्हणतात। हा जो विश्वाभास मावळतो ही सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंची कृपा देखील अशा करता म्हणायची की हे स्वप्रयत्नांनी म्हणजे मला दिलेल्या मन बुद्धी आणि इंद्रिय यांच्या प्रयत्नांनी होतच नाही। मी मनाने त्याला भावायचा जर प्रयत्न केला तर मन कायम अस्तित्वमान असल्यामुळं मनोमय विश्व देखील तिथं तसंच उपस्थित राहतं। मी जर तर्काने ते जाणण्याचा प्रयत्न केला तर तर्क अर्थात त्याला जाणूही शकत नाही। समर्थ तर म्हणतात की अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नस आहे। थोडा तर्काचा संपर्क देखील उलट विश्वाभासच निर्माण करतो, विश्वाभास लोप होण्यासाठी अडथळाच असतो। हे जर स्वप्रयत्नांनी होत नसेल आणि तरीही झालेलं असेल तर कोणामुळे झालं, तर हे सद्गुरूंमुळे झालं। सद्गुरूंनी दिलेल्या, सद्गुरूंनी केलेल्या कृपेचा परिणाम म्हणून हे झालं, म्हणून हे सद्गुरूंमुळे झालं। सद्गुरूंनी केलेल्या अनुग्रहामुळे हे झालं, म्हणून सद्गुरूंमुळे झालं। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की सद्गुरुरूपी सूर्य जीवनामध्ये उगवला की मग हे घडतं आणि मगच उन्मनी अवस्था देखील प्राप्त होते, म्हणून हे सद्गुरूंमुळे झालं। पण हा सर्व विश्वाभास ध्यानातून खाली आल्यानंतर परत आपल्यापाशी पूर्ववत येतो, परत माझ तुझ स्वार्थ बुद्धी अहंकार काही विकार या गोष्टी छळायला सुरुवात करतात। म्हणून या उन्मनी सुखाच्या पुढे देखील अतिशय जाणीवपूर्वक, खरं म्हणजे नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या मनाला वळवत आपल्या बुद्धीला देखील योग्य दिशा देत देत आपल्या इंद्रियांवर ठेवलेलं नियंत्रण तसंच कायम राखत साधकांनी दीर्घकाळ वाटचाल करायचीच असते। आणि या दीर्घकाळ वाटचालीच्या शेवटी मात्र, त्याचा अखेर मात्र, चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे नियोगे असं होतं। उन्मनी स्थितीमध्ये जगताचा लोप होतो आणि सद्गुरुरूपी सूर्य उगवला आणि एकच अद्वैत भाव निर्माण झाला, असा जो अनुभव किंवा अनुभूती असते त्याच्याऐवजी ही अजून बलवत्तर अनुभूती साधकाच्या जीवनामध्ये प्रवेश करते। यालाच आत्मनिवेदन भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती नंतर येणारी सायोज्यता मुक्ती असं समर्थांनी नाव दिलं। आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती तिये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी आता होणार ते होये नाका आणि जाणार ते जाये नाका तुटली मनातील आशंका जन्म मृत्याची संसारी पुंडावे चुकले देवा भक्ता ऐक्य झाले मुख्य देवासी ओळखिले संत संगे करूनी। हे संत संघांनी होतं, हे सद्गुरूंमुळे होतं आणि ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात। मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता अद्वय रूपी कमळ ज्याच्यामुळं उमलली त्या सद्गुरूंना आता मी नमस्कार करतो, त्यांना नमस्कार करूयात. खरं म्हणजे याच्यावरच निरूपण झालेलं आहे, जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया. सद्गुरु रूपी सूर्य हा अविद्या म्हणजे अज्ञानाच्या रात्रीवर नेहमीच रुसलेला असतो. हा जो दिवस आहे सद्गुरु रूपी सूर्य उगवल्यामुळे निर्माण होणारा, त्याला अस्त नाही. हा जो प्राकृत सूर्य आहे त्याला अस्त आहे, तो नसेल तेव्हा रात्र आहे, निशा आहे, रजनी आहे. पण या सूर्याला निशा नाही, रजनी नाही, अज्ञान नाही, अज्ञान रात्र नाही. तो अविद्यारूपी रात्रीवर सदान कदाचा रुसलेला असतो, ती त्याच्या समोर प्रगटच होऊ शकत नाही. त्यामुळे रात्री ज्या चांदण्यांचं दर्शन होतं त्या चांदण्या देखील लुप्त होतात. सूर्य उगवल्यानंतर जसं सगळं नभांगण तारांगण हे दिसेनासं होतं, ते असतं पण सूर्याच्या प्रकाशाच्या प्रभावामुळं आपल्याला ते दिसेनासं होतं. तसं ज्ञान आणि अज्ञान रूपी चांदणिया या सगळ्या लोप पाहून जातात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो एकदा अविद्या रूपी रात्रीवर रुसला म्हणजे ज्ञानाचा उदय झाला, एक ज्ञानाचा एकत्वाचा बोधाचा उदय झाला की मग त्याच्या पाठोपाठ ज्ञान म्हणजे जाणीव आणि अज्ञान म्हणजे नेणीव, या जाणीव आणि नेणीव या दोन्हीचाही विसर पडून जातो. जो सुदिन उकरी ज्ञानिया स्वबोधाचा, जो ज्ञानियांच्या ठिकाणी आत्मबोधाचा सुदिन नेहमीच कायम ठेवून देतो, त्याच्या जीवनामध्ये अबोधाची रात्र कधीही येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे हाता आलिया न वेचे भोगिताही न वचे वरी विटेही ना. जे एकदा हातात आलं की परत निष्ठत नाही, असं ज्ञान, असं स्वबोधाचं ज्ञान त्याला प्राप्त होत. जेणे विवळतीये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहाहंतेची अविसाळे जीव पक्षी. नको, नाहीतर सर्व निरूपण परत नव्याने ऐकल्यासारखं तुम्ही ऐकता आहात, मी सांगत बसलेलंच आहे. लिंग देह कमळाचा पोटी वेचू तया चित भ्रमराचा बंदी मोक्षु जयाचा उदयला होय. शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरह वेडी बुद्धिबोधू तया चक्रवाकांचे मिथून सामरस्याचे समाधान भोगवीचो चित गगन भुवन दिवा. चक्रवाक पक्षी म्हणजे एक झाल्यावर एकाचं ओरडणं थांबल्यानंतर दुसरा ओरडतो आणि त्याचं ओरडणं थांबल्यानंतर पहिला ओरडतो. बिचारं चक्रवाकाचं मिथून, पती आणि पत्नी, रात्र झाल्यामुळं एक एका तीराला नदीच्या आणि दुसरा दुसऱ्या तीराला, अशी त्यांच्यामध्ये फाटाफूट निर्माण झाली. त्यांना विरह वेदना व्हायला लागल्या, त्यांना असं वाटायला लागलं की आत्ताच भेटावा पण आत्ता भेटत तर नाहीये, असं असल्यामुळे त्यांनी हाक मारायला सुरुवात केली. त्या हाकेला दुसऱ्या बाजूने प्रतिसाद आल्यामुळं यांनी परत एकदा हाक मारली असा साद आणि प्रतिसाद हा व्यवहार रात्रभर चालू राहिला. ज्ञानेश्वर महाराजांनी या चक्रवाक पक्षाचं वारंवार उदाहरण त्यांच्या साहित्यात दिलेलंच आहे. बुद्धी आणि बोध हे जणू दोन पक्षी. बुद्धी म्हणजे शुद्ध बुद्धी अथवा अग्रबुद्धी ही नेहमी बोधाला जवळ करू इच्छिते. जी स्थूल बुद्धी आहे विषयामध्ये रमलेली तिला बोध नकोच असतो. पण जी अग्र झालेली आहे अग्रबुद्धी म्हणजे सूक्ष्माती सूक्ष्म विषय असलेला परमात्मा ज्या बुद्धीला समजून घ्यावासा वाटतो अशी झालेली बुद्धी. या बुद्धीने विषय झुगारून दिलेले असतात. या बुद्धीचं वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ किंवा स्थिर बुद्धी या शब्दांनी भगवंतांनी देखील केलेलं असतं. कोणतेही विकार या बुद्धीवर या विकारांचा भार नसतो. जसं करुणा बुद्धी, दया बुद्धी, मत्सर बुद्धी, क्रोध बुद्धी. जेव्हा बुद्धीवर क्रोधाच्या विकाराचं आक्रमण होतं तेव्हा ती क्रोध बुद्धी होते. जेव्हा मत्सराचं आक्रमण होतं तेव्हा ती मत्सर बुद्धी होते. जेव्हा दयेचं आक्रमण होतं तेव्हा ती दया बुद्धी होते. कोणावर दया दाखवतो कोणावर दाखवत नाही या कशाचंही भान राहत नाही. सरसगट ती दया करायला लागते. आपल्या इथं राजा पुरुनी सिकंदराला सोडलेला होता. सिकंदर त्याच्या ताब्यात आलेला होता जगत जेता. पण त्यांनी सिकंदराला सोडून दिला. याला दयाबुद्धी असं म्हणायचं. नको तेव्हा निर्माण झालेली बुद्धी शत्रूलाही सोडून देणं. प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाला सोडून दिला. अटी घातल्या परत येणार नाही आणि सोडून दिला. आणि शिवाजी राजे कडाडले असं म्हणतात की एवढा हातात आलेला सोडून दिला कोणाला विचारून सोडून दिला. तुम्हाला अधिकार काय. तो परत उलटल्या खेरीज राहणार नाही. परत बहलोल खानाला पकडून आणल्याखेरीज अथवा मारल्याखेरीज आम्हाला तुम्ही तोंड देखील दाखवू नका असं महाराज म्हणाले. कोणताही विकार जर बुद्धीवर चढला त्यांना पश्चाताप झाला आपल्याला इतिहासात जायचं नाहीये. पण इकडं राज्याभिषेकाची धामधूम चालू होती आणि प्रतापरावांना येण्यासाठी म्हणून मज्जा होता बंदी होती. त्याच्यातून ते महानाट्य आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये वेडात दौडले वीर मराठे. सात जण पण बहलोल खान आला म्हटल्यानंतर ते असं भानही राहिलं नाही की सर्वांना घेऊन जावं. ही सूड बुद्धी किंवा प्रतिशोध घेण्याची बुद्धी. कोणत्याही बुद्धीचा अकारण विकार जर चढला तर बुद्धी ही आपल्या स्वतःला स्वरूपाला कर्तव्याला अनेक गोष्टीला विसरते. पण अशा प्रकारचे सर्व विकार ज्यांनी काढून टाकलेले आहेत. प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदोच्यते. जेव्हा आपल्यामध्येच आपण रमून राहणारी अशी बुद्धी प्राप्त होते तेव्हा आणि मनोगत असणाऱ्या देखील सर्व कामना जेव्हा निशेष नाहीशा होतात तेव्हा त्याला स्थित प्रज्ञ असं म्हणतात. ही जी बुद्धी आहे ही बुद्धी नेहमी हेची एक आधी तिला असं वाटत राहतं की हेच एक सत्य आहे, हेच मिळवावं. बाकी मिळवावं अशा खूप गोष्टी जगात आहेत. कोणाच्या बुद्धीला असं वाटतं की किंवा बुद्धीचा निश्चय तसा होतो की अगदी माउंट एव्हरेस्ट चढावं, तो त्या वेगवेगळे निश्चय. पण या अग्रबुद्धीचं किंवा शुद्ध बुद्धीचं असं वैशिष्ट्यच आहे की या बुद्धीला एक परमात्माच प्राप्तव्य असं वाटतं, त्याच्याशिवाय जीवन व्यर्थ आहे असं वाटतं. तळमळ तळमळ व्हायला सुरुवात होते, तो अजून कसा भेटत नाही, तो कशानी प्राप्त होईल, मी माझं आचरण कसं सुधारू, मी माझा व्यवहार कसा ठेवू, कशा प्रकारे साधना करू, कशा प्रकारे चिंतन करू, या बुद्धीला बोधाचं जणू वेड लागतं. बोध व्हावा तो बोध शब्दाच्या अंगाने बुद्धीला माहीत असला तरी देखील बुद्धी निघली पाहिजे, शब्दाने बुद्धी निघत नाही. अगदी खूप तहान लागलेली आहे आणि ओठाजवळ नेलेला पाण्याचा प्याला जोपर्यंत एक घोट पाणी पीत नाही तोपर्यंत कसलंही समाधान देत नाही. ग्रंथ तिथपर्यंत आपल्याला आणून सोडतात. नांतः प्रज्ञम न बहि प्रज्ञम नो भयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम. उपनिषद किती कुलंट उड्याच म्हणायच्या याला. तो आत जाणला जात नाही, अंतः प्रज्ञ नसतो, बहि प्रज्ञ नसतो, आत आणि बाहेर दोन्हीकडे जाणला जात नाही. पण यामुळे बुद्धीला नेमकं काय कळलं आणि किती कळलं. बुद्धी ही बोधाची वाटच पाहत राहते, बुद्धी ही बोधाला साद घालत राहते आणि बोध देखील बुद्धीशिवाय तसा कुचकामीच आहे. तसही जर म्हटलं तर या जगतामध्ये मनुष्य प्राणी जो परमात्मा जाणू शकेल अशी प्रोबॅबिलिटी आहे, तरी देखील मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. ही प्रोबॅबिलिटी फार अंधुक आहे. फार थोडे लोक आधी हे करायला प्रवृत्त होतात. हे करायला प्रवृत्त झालेल्यांपैकी देखील कोणीतरी एखादाच ते प्राप्त करतो. अशी कमी प्रोबॅबिलिटी असताना देखील आत्मज्ञानाची गोष्ट केवळ मनुष्य प्राणी या पृथ्वी तलावर आहे म्हणून शिल्लक आहे. एवढंच नाही तर मनुष्य प्राणी निर्माण झाला तर परमात्म्याने जे स्वतःचं ज्ञान एरवी गुप्त ठेवलं ते कोणीतरी प्रयत्न करून प्राप्त करावं म्हणूनच निर्माण झाला असावा. मी थोडस हे बोलतो आहे, ही कॉपी आहे बर का, आपल्याकडे एक थोर शास्त्रज्ञ येऊन गेल्या मध्ये आयुकामध्ये त्यांचं भाषण झालं, ते सकाळमध्ये आलं होतं. खगोल शास्त्रासंबंधी बोलताना आणि विश्वाच्या उत्पत्ती संबंधी बोलताना त्या असं म्हणाल्या की हे विश्व निर्माण कसं झालं, का झालं, त्याची नेमकी कारणं काय आहेत, याच्या जवळ कदाचित आम्ही 100 ते 150 वर्षात पोचू, आम्ही जवळ आलेले आहोत. आम्हाला तर्कानी आणि गणितानी तरी नक्की सिद्ध करता कदाचित येईल पुढच्या 100 वर्षांमध्ये. पण केवळ पृथ्वीवर मनुष्य प्राणी आहे म्हणून इथपर्यंत जाता येईल, अन्य प्राण्यांना तर ते शक्य नाही. पण विश्वाच्या निर्मितीमध्ये जेव्हा मनुष्याची निर्मिती परमात्म्याने केली असं त्या म्हणाल्या, किंवा परमात्म्याने न म्हणता विश्वाची निर्मिती घडली, विश्वाच्या निर्मितीमध्ये मनुष्य प्राणी आला, तो निर्माण झाला, तेव्हा या जगताच्या निर्मितीचं रहस्य उलगडलं जावं याकरताच कदाचित तो निर्माण झाला असेल असं त्या म्हणाल्या. एरवी विश्व कसं निर्माण झालं हे समजणं शक्य नव्हतं, पण आम्ही ते पुढच्या 100 वर्षांमध्ये कदाचित करू असं त्या म्हणाल्या. त्याच चालीवर मी म्हणतो आहे, कि हा बोध अशा बुद्धीच्या खेरीज व्यर्थच आहे, आणि अशी बुद्धी कमी लोकांमध्ये का होईना पण आहे किंवा लाभते, ही जी प्रोबॅबिलिटी आहे त्यामुळं बोध देखील, बोधाला देखील थोडासा रिलीफच आहे, कोणीतरी त्याला विचारायला जाणतो. म्हणून बोध बुद्धीला साद घालतो आणि बुद्धी बोधाला साद घालते. शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी, आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू, तया चक्रवाकांचे मिथुन. त्या बुद्धी आणि बोध या चक्र वाकाच मिथुन जोडी, तिला सामरस्याचं म्हणजे एकमेकांना भेटून मग तृप्त किंवा शांत होण्याचं समाधान मग लाभतच नाही का? लाभत. ज्या वेळेला रात्र संपते आणि ज्या वेळेला दिवस उगवतो तेव्हा ते एकमेकांना पाहतात आणि शांत होतात. तया चक्रवाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा. जसा चक्रवाक पक्षी शांत होतो तसं बुद्धी आणि बोध हे विरह वेडे जणू चक्रवाकाचं मिथुन ते देखील त्यांनाही सामरस्याचं समाधान जो भोगवतो तो भुवन दिवा म्हणजे सर्व भुवनाला प्रकाशित करणारा सूर्य, सद्गुरु रूपी सूर्य, जेणे पहालिये पहाटे. खरं आतापर्यंत मी बोललो तिथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं, पण जवळपास 1 महिन्याची गॅप पडल्यामुळे परत बोललो, बाकी काही नाही. गुरु पौर्णिमेचे आपले कार्यक्रम चाललेले होते, त्याच्यामध्ये मात्र एक प्रवचन आलं आणि ते मला फार समाधान देऊन गेलं. अशा करता की त्या योगाने ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे सद्गुरु स्तवन आहे त्याच्यावर निरूपण घडलं. स्वामीजींना समोर ठेवून, मनश्चक्षून समोर ठेवून, अंतःकरणात ठेवून मी ते केलं. पण तो जो योगायोग होता तो मला माझ्या करता आशीर्वादासारखा वाटला. त्या दरम्यान एक प्रवचन झाला आणि त्या प्रवचनामध्ये नेमका असा विषय यावा. मला कोणीतरी म्हटलं की तसं होण्यासाठी तुम्ही 15व्या अध्यायाच्या शेवटची प्रवचन जर थोडीशी लवकर संपवली तर हे घडू शकेल. तर मी म्हणलं नाही, जे सहज घडेल ते खरं, पण ते तसं घडलं खरं. ज्या भुवन दिव्याच्या जेणे पहालिये पहाटे भेदाची चोर वेळ फिटे, ज्यांनी झुंजू मुंजू केलेल्या पहाटेमुळं सूर्य उगवतो, पण त्याच्या आधी काही वेळ दिसायला सुरुवात होते. ते जे थोडस दिसायला सुरुवात होते त्याला त्याच्यामध्ये चोर वेळ संपून जाण्याचं महात्म्य असत. साधारणपणाने सर्व चोऱ्या या पहाटे 3:30 ते किंवा 4:30 ते 4:15 पर्यंत उरकल्या जातात. मी खात्रीने हे सांगू शकत नाहीये, पण या वेळेला चोर वेळ म्हणतात असं समजलं जातं. की साधारणपणाने 10 वाजता झोपलेली जी व्यक्ती असते किंवा 10:30 वाजता झोपलेली व्यक्ती असते तिच्या अतिशय गाढ झोपेचा जो वेळ असतो तो 3:30 पासून ते 4:30 पर्यंत असतो. 4:30 नंतर झोप उघडायला सुरुवात होते. तुम्ही प्रत्यक्ष जागे झालेले नसता पण आपली झोप संपत आलीये, विचार फिरायला लागलेत असं तुम्हाला त्या झोपेत समजतं. त्या झोपेत थोडा आवाज वगैरे झाला तरी तुम्ही जागे होता. पण 2:00 पासून ते 4:00 पर्यंतच्या झोपेत तसे तुम्ही जागे होत नाही. एखादी मिरवणूक जरी गेली तरी तुम्हाला कळत नाही रात्री असं कित्येक वेळेला घडतं. फटाक्यांचे आवाज झालेले कळत नाही त्या वेळेमध्ये. म्हणून ती चोरांना सोयीची वेळ समजली जाते. एकदा आमच्या मंदारच्या ऍडमिशन करता आम्ही VIT मध्ये गेलो होतो आणि तिथं ते काय आणखी थिएटर त्याच्यामध्ये ती ऍडमिशन प्रोसेस चालू होती आणि तिथून सुटायला आम्हाला 1:30 वाजला. 1:30 पर्यंत ते सगळं चालू होत. त्याला एका ठिकाणी मिळाली ऍडमिशन आणि ती घ्यायची नाही असं ठरवून आम्ही तिथून बाहेर पडलो. मी, गिरीश होता माझ्याबरोबर फाटक, गिरीश कुलकर्णी असे आम्ही होतो. मग ते काय करायचं नाही असं म्हणताना त्यांनी मला सांगितलं की नको आपल्याला इथे ऍडमिशन. आम्ही तिथून बाहेर पडलो. मग गाडीतून आम्ही गिरीश कुलकर्णी प्रथम सोडलं, पण तिथं त्याच्या घराच्या तिथं गाडी येऊन उभी राहिल्यावर म्हणजे मला वाटतं 1:45 2:00 वाजले असतील. आम्ही 1/2 तास एकमेकांशी बोलत होतो की कसं चाललं, काय चाललं, असं झालं असतं तर तसं, अशा प्रकारच्या गोष्टी चालल्या त्या. 2:30 ला एक पोलिसांची जीप आली. कोण आहे, काय आहे, नावं काय, गाडीचा नंबर काय, कशा करता उभे राहिले, याच कारण ती चोर वेळ असते. या वेळेला का रस्त्यावर, या वेळेला रस्त्यावर नसावं. तुम्हाला 12 वाजता पोलीस विचारणार नाहीत, 1 वाजता विचारणार नाहीत, पण 2:30 वाजता विचारतील की या वेळेला तुम्ही रस्त्यावर नसले पाहिजे. आम्ही म्हटलं निघालोच, तेव्हा निघालं तर मग लगेच जात आले. बरोबर, अच्छा म्हणून गिरीश आत गेला आम्ही आपले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेणे पहालिये पहाटे, जनी पहाट पाहिल्याबरोबर. दिवस उगवलेला नाहीये, पण ज्या सद्गुरुरूपी सूर्याने पहाट पाहिली, प्रकाशित झाली, म्हणून भेदाची चोर वेळ फिटे. या भेदाची चोर वेळ, कोणता भेद? जीव म्हणजे मी आणि देह, याचं एकत्व पाहणं, इथून भेद सुरू होतो. मी देह आहे किंवा इंद्रिय आहे, मी पण म्हणजे जीवपण संघ जडला, जीवपण म्हणजे अज्ञान संघ जडला. असा एकदा मी चा विपरीत बोध झाला की सगळा भेद निर्माण होतो. मग व्यक्ती आणि व्यक्ती असा भेद निर्माण होतो. अन्य पदार्थ आणि व्यक्ती याचा भेद निर्माण होतो. देवादेवांमध्ये भेद निर्माण होतो. पोथ्या पोथ्यांमध्ये भेद निर्माण होतो. मनुष्य मात्र आणि अन्य प्राणी मात्र असा भेद निर्माण होतो. सर्वत्रच भेद आहे अथवा द्वंद्व आहेत. ही सगळी द्वंद्व आणि भेद जो उगवतो आहे असं म्हटल्याबरोबरच त्या भेदाची चोरवेळच नाहीशी होते. रिघती आत्मानुभव वाटे पांचिक योगी. आणि हा भेद जर फिटायला लागला, भेद जर नाहीसा व्हायला लागला, तर पांथिक म्हणजे प्रवास करणारे जे योगी असतात ते आत्मानुभवाच्या वाटेवरून प्रवास करायला सुरुवात करतात. रात्रीची वेळ ही झोपेची वेळ, प्रवासाची वेळ नाही. पण एकदा भेद नाहीसा झाला, चोराची शंका नाहीशी झाली की मग निर्धास्तपणाने प्रवास करावा. तसं बुद्धीतून या भेदांची संकल्पना नाहीशी झाल्यावर जीव आणि ब्रह्म, ईश्वर म्हणजे राम कृष्ण इत्यादी आणि परमात्मा, आपण आणि अन्य मानव, मानव आणि अन्य सृष्टी, अशा अनेक प्रकारचे जे भेद असतात ते भेद जितके नाहीसे होतील तितकी बुद्धी ही व्यापक विचार करायला लागते, समत्वानी विचार करायला लागते आणि आत्मानुभव आत्मानुभवाच्या रस्त्यावरून चालण्यासाठी ही योग्य वेळ ठरते. तेव्हा खरा प्रवास घडायला सुरुवात होते. जयाचे नि विवेक किरण संगे उन्मेख सूर्य कांतू फुणगे, दीपले जाळी ती दांगे संसाराची. ज्या सद्गुरु रूपी सूर्याच्या पासून निर्माण झालेल्या किरणांच्या संगतीने हा जो सद्गुरु सूर्य आहे त्यांच्यापासून निर्माण होणारे किरण म्हणजे मूर्तिमंत विवेक, विवेकाची किरण त्यांच्यातून बाहेर पडत असतात. विवेक याचा अर्थ आत्मानात्म विवेक. आत्मा कोण आणि अनात्मा कोण याच्या संबंधी निर्णय होणं याला विवेक असं म्हणतात. आणि अनात्म वर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर, चरताती ते सविचार राजहंस, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्यांच्या विवेकरूपी म्हणजे आत्मानात्म विवेकरूपी किरण ज्यांच्या मधून बाहेर पडतात अशा सद्गुरु रूपी सूर्याच्या किरणांच्या संगतीनी उन्मेख सूर्य कांतू फुणगे. उन्मेख म्हणजे ज्ञान, ज्ञानरूपी सूर्यकांत मणी. सूर्यकांत मणी ही एक संस्कृत वाङ्मयातली आणि शास्त्रातली कल्पना आहे बर का. तशा प्रकारचा मणी प्रत्यक्ष अस्तित्वात आहे की नाही पण वाङ्मयामध्ये आहे. असं म्हणतात की सूर्याच्या किरणांमुळं सूर्यकांत मणी जो आहे तर त्याच्यातून देखील दीप्ती बाहेर येते, ठिणग्या पडायला सुरुवात होते. तो मणी देखील सूर्याच्या कांतीमुळे कांतिमान होतो. जणू प्रज्वलित गोळा असावा तसा सद्गुरु रूपी सूर्यापासून निघालेल्या आत्मानात्म विवेकरूपी किरणांच्या संगतीनी ते किरण प्राप्त झाल्यामुळं ज्ञानरूपी सूर्यकांत मणी तो चांगलाच प्रज्वलित होतो. त्याच्यातून ठिणग्या बाहेर पडायला सुरुवात होते, उष्णता बाहेर पडायला सुरुवात होते. दीपले जाळी ती दांगे संसाराची, आणि ज्या ठिणग्या बाहेर पडायला लागतात त्यामुळं मनात असलेला संसार, चित्तात वागवलेला जो संसार आहे, त्या संसाराची दांगे म्हणजे अरण्य ही जळायला सुरुवात होते. मनात असलेला संसार त्यामुळं जळतो, त्यामुळं नाहीसा होतो. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत ना, जाळूनी संसार राहिलो अंगणी, मनानी जाळला संसार आणि आता मुक्त झालो आणि अंगणात उतरलो, असं तुकाराम महाराज म्हणतात. तसा हा पांथिक योगी हा संसार मनातल्या मनात जाळतो. खरं म्हणजे या संसाराचा अशा रीतीने 9:30 वाजले पुढच्या वेळेला, कारण हा विषय आहे. संसाराचा अशा प्रकारे नाश झाल्याखेरीज मनात साधनेला सुरुवातच होत नाहीतर संसाराची गृहित गृहित धरून जो साधना करतो त्याची साधना ही यथा तथा राहण्याची खूप शक्यता असते, नव्हे राहते. त्याच्यासाठी नाही कुणाचा मी माझे न कोणी, ध्यानाच्या वेळेल तरी, साधनेच्या वेळेल तरी, असं खरंच आवश्यक आहे. पण आपण ते पुढच्या वेळेला बघू. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोपा. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.